विविध भारती पुणे, स्वाती महाळंक सादर करीत आहे पुणे वृत्तांत. पुणे जिल्हा परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी 73 गटांच्या आरक्षणाची सोडत आज जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या अध्यक्षतेखाली जाहीर करण्यात आली. या सोडतीनुसार अनुसूचित जातींसाठी 7, अनुसूचित जमातींसाठी 5, तर नागरिकांचा मागासवर्गीय प्रवर्गासाठी 19 गट राखीव ठेवण्यात आले असून त्यापैकी 10 जागा महिलांसाठी राखीव आहेत. सर्वसाधारण प्रवर्गासाठी 42 गट राखीव असून त्यापैकी 20 गट महिलांसाठी राखीव ठेवण्यात आले आहेत. विविध प्रवर्गांनुसार सदस्यपदांचं आरक्षण निश्चित करण्यात आलं आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगानं स्थानिक यादीऐवजी आयोगाचीच मतदार यादी वापरण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार 1 जुलै 2025 ची मतदार यादी अंतिम मानली जाणार आहे. सध्या पुणे महापालिकेकडे 35 लाख मतदारांची यादी प्राप्त झाली असून पुढील टप्प्यात प्रभागनिहाय यादी तयार करण्याचं काम हाती घेतलं जाणार आहे. ऊस पिकामध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे AI तंत्रज्ञानाचा वापर वाढवण्यासाठी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट अर्थात VSI ने महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. AI तंत्रज्ञान ऊस शेतीमध्ये वापरण्यासाठी दिल्या जाणाऱ्या प्रशिक्षणात 5,000 शेतकऱ्यांना प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्वानुसार विनामूल्य सहभागी होता येणार आहे. VSI मध्ये नुकत्याच झालेल्या नियामक मंडळाच्या बैठकीत संस्थेचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली हा निर्णय घेण्यात आला. ऊस शेतीमध्ये AI तंत्रज्ञान वापर करण्यासाठी आतापर्यंत 850 शेतकऱ्यांनी या योजनेमध्ये सहभाग नोंदवला आहे. उर्वरित 4,150 शेतकऱ्यांची ही निवड लवकरच केली जाणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रीय सहकारी साखर कारखाने महासंघाचे माजी अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर यावेळी उपस्थित होते. संवेदनशील वृत्तीनं काम करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांमुळेच समाजातील दुःखितांना जगण्याचा आनंद आणि उमेद मिळते असं प्रतिपादन राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे. उमेद फाउंडेशन संचालित दिव्यांग मुलं आणि त्यांच्या पालकांसाठी असलेल्या बालक पालक प्रकल्पाच्या 6व्या वर्धापन दिनानिमित्त काल चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते प्रेरणा पुरस्कारांचं वितरण करण्यात आलं त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अहिल्यानगर इथल्या स्नेहालय संस्थेचे संस्थापक डॉ गिलीश कुलकर्णी होते. यावेळी डॉ रितेश आणि उल्का नेहते, चिंतामणी आणि राजेश्वरी राशिनकर, अभिमन्यू पोटे, अमृता भिडे या पालकांना प्रेरणा पुरस्कार तर वैद्यकीय सेवेतील योगदानाबद्दल डॉ प्रदीप देशपांडे यांना सेवा पुरस्कार प्रदान करण्यात आला. स्वच्छता कर्मचारी हे समाजातले खरे हिरो आहेत. तुम्हाला सन्मानित करताना आम्हाला अभिमान वाटावा असा हा क्षण आहे. यानिमित्तानं अर्थपूर्ण कार्य घडत असल्याचा आनंद आहे असे गौरवोद्गार प्रसिद्ध अभिनेते पुष्कर जोग यांनी काढले आहेत. निस्वार्थ सेवा करणाऱ्या मनपा कर्मचाऱ्यांचा हृदय सत्कार करून त्यांचा योगदान गौरवण्यासाठी पुण्यामध्ये काल कर्तव्यरत्न पुरस्कार सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं त्यामध्ये ते बोलत होते. NECC आणि व्हेनकॉब या संस्थांच्या वतीनं आणि पुणे महापालिकेच्या सहकार्यानं हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. ऋत्विक फाउंडेशन फॉर परफॉर्मिंग आर्ट्स तर्फे आयोजित करण्यात आलेल्या त्रिधारा या विशेष सांगीतिक कार्यक्रमात काल किराणा घराण्याचे ज्येष्ठ गायक पंडित कैवल्यकुमार गुरव, ग्वाल्हेर आग्रा घराण्याचे मुकुल कुलकर्णी यांच्यासह युवा पिढीतले आश्वासक शास्त्रीय गायक अभेद अभिषेकी यांच्या सुरेल स्वराविष्कारात रसिकांनी त्रिधारा मैफलीचा आनंद लुटला. कलाकारांचा सत्कार संचालिका चेतना कडले, सरोदवादक अनुपम जोशी आणि गायिका सुमन नागरकट्टी यांच्या हस्ते करण्यात आला. अन्न आणि औषध प्रशासनाकडून म्हणजेच FDA तर्फे पुणे जिल्ह्यात आतापर्यंत 22 औषध दुकानांची तपासणी करण्यात आली आहे. या तपासणीमध्ये 2 विक्रेते कफ सिरप आणि इतर औषधं प्रिस्क्रिप्शन शिवाय विकत असल्याचं आढळल्यानं त्यांच्यावर तात्काळ औषध विक्री बंद करण्याची कारवाई करण्यात आली. डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय कफ सिरपची विक्री करणाऱ्या औषध विक्रेत्यांविरोधात कारवाईची मोहीम FDI ने सध्या हाती घेतली आहे. आगामी काळात ही मोहीम अधिक तीव्र करण्यात येणार आहे. ऑल इंडिया शिवाजी मेमोरियल सोसायटी ऑफ इंजिनिअरिंग कॉलेज आणि पुणे शहर क्रीडा विभाग यांच्या वतीनं जिल्हास्तरीय आंतरमहाविद्यालयीन फुटबॉल स्पर्धा पार पडल्या. अंतिम फेरीत नेसवाडिया महाविद्यालय संघानं अजिंक्यपद मिळवलं आणि पूना कॉलेजवर विजय मिळवला. पुणे आणि परिसरात आता उन्हाचा कडाका जाणवायला लागला आहे. आज कमाल तापमान 33 तर किमान तापमान 18.8°C नोंदवलं गेलं. उद्या दिवसभर आकाश मुख्यतः निरभ्र राहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. हा होता आजचा पुणे वृत्तांत. उद्या पुन्हा भेटू विविध भारती पुणे केंद्रावर संध्याकाळी 6 वाजता ताज्या पुणे वृत्तांतमध्ये. नमस्कार.